नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. यावर्षी उच्च शिक्षण संस्थांमधले प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा हस्तांतरित केल्यास त्या संस्थांना पूर्ण शुल्क परत द्यावं लागणार असल्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोग युजीसीनं घेतला आहे. युजीसीनं 2024-25 या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं असून त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेश रद्द केल्यास किंवा ते मागे घेतल्यास शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं हे धोरण जाहीर केलं आहे. केंद्रीय किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था, युजीसीनं मान्यता दिलेल्या संस्था, अभिमत विद्यापीठ या सगळ्यांना हे धोरण लागू होणार आहे. येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर अर्धचक्रासनावरील एक चित्रफीत प्रसारित केली आहे. निरोगी हृदय आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी या आसनाचा सराव करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 24 तारखेपासून सुरू होणार असून संसद सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि सदस्यांसह एकत्र काम करण्यास सरकार उत्सुक असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्य भारतीय संसदेची समृद्ध परंपरा राखण्यासाठी योगदान देतील अशी अपेक्षा त्यांनी ट्विट संदेशात व्यक्त केली आहे. साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या किमान विक्री दरात 31 वरून 42 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगासंदर्भात महासंघाच्या बैठकीनंतर काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून ऊसाच्या एफआरपीमध्ये सातत्यानं वाढ केली जात आहे, मात्र त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत कायम आहे, त्यामुळे साखर कारखान्यांचं आणि पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंही नुकसान होत असल्याचं ते म्हणाले. साखर उद्योगाच्या वाटचालीशी संबंधित आगामी 10 वर्षांचा व्यापक आराखडा तयार करण्याचं काम महासंघ सध्या करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. उन्हाळी सुट्यानंतर आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन अनेक शाळांमध्ये स्वागत करण्यात आलं, तसंच विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव शशांक मिश्रा यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या विविध विकास कामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जोडवाडी इथं 12 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी उपलब्ध 60 एकर शासकीय जमिनीची मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ चित्तेपिंपळगाव तसंच खोडेगाव उपकेंद्रामार्फत परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे. हिंगोली इथं महेश नवमी आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 111 तरुणांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केलं. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू या आरोग्यविषयक समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी म्हटलं आहे. विशेष चौकशी पथकाकडून धारणी तालुक्यातल्या गर्भवती आणि तिच्या बालकाच्या मृत्यूची चौकशी केली जात असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या सुमित नागलचा उपांत्य फेरीचा सामना आज स्पेनच्या बर्नाबे जपाता मिरालेस सोबत होणार आहे. सुमितनं काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या खेळाडूचा 6-4, 7-5 असा पराभव केला होता. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना कॅनडासोबत होणार आहे. फ्लोरिडा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना रात्री 10:30 वाजता इंग्लंड आणि नामिबिया दरम्यान होणार आहे. आज झालेल्या अन्य सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेनं नेपाळचा केवळ 1 धावेनं तर न्यूझीलंडनं युगांडाचा 9 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.